आपल्या सगळ्यांचा सकाळचा नगर संकीर्तन अर्थात जे त्याच्यामध्ये सहभागी होते अशी विशेष करून तरुण मंडळी, त्यानंतर साडेसात ते साडेआठ सामूहिक ध्यान आणि ध्यानानंतर पंढरीनाथांच्या आणि पंढरीच्या अशा वर्णांपर असणारे अभंग। आता आपलं हे पुढचं सत्र सुरू झालेलं आहे। या सत्रामध्ये आपण अनुषंगिक साधना करणार आहोत। मधल्या वेळात आपली निहारी झालेली आहे, थोडा मोकळा वेळ आपल्याला मिळालेला होता। आता आपण परत साधना करणार आहोत। आताच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांकडे कार्यक्रम पत्रिका आहे। सुरुवातीला आनुषंगिक साधना आणि मग नाथ संप्रदायाची गुरु परंपरा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर सद्भक्त जयंतराव देसाई हे स्वरूपानंदांच्या आठवणी सांगतील असा एकपर्यंत आपला एकूण आत्ताचा कार्यक्रम आहे। आपल्या सगळ्यांना सोयीचं जावं म्हणून आपण खुर्च्यांवर हा पुढचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये स्वरूपानंदांचा एक स्वरूप पत्र मंजुषेमध्ये लिहिलेलं अभंग वृत्तातलं पत्र आणि ते घेऊन आपण आज साधना करणार आहोत। मी प्रथम पत्र वाचून दाखवतो आपल्याला। या पत्राच्या अनुषंगाने थोड़ी साधना आपण करणार आहोत। मात्र आपण आता पाऊण तास बसलेले असू तरी मनाने अतिशय तरतरीत राहून आपण ही साधना करायची आहे। पत्र असं आहे, नाभीपासूनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊनी चित्त रहावे निवांत घडी घडी। स्वरूपानंदांनी ध्यानाचं वर्णन करणारं असं पत्र कोणाला लिहिलं असेल तर ते हे पत्र आहे। घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप। आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची मी हा निदिध्यास साक्षित्वे साहोनी सुख दुःखास करावा अभ्यास नित्यनेमे। नित्यनेमे सिद्ध स्मरण करावे भावे सोहम ध्यान चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करोन असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठा पूर्ण तो संकटी सत्वर धावोन देई संरक्षण निजभक्ता घेवोनी जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथींचा तेथे नेवो निघाली आनंद मेळी स्वरूपाचा। अशा प्रकारचं हे पत्र आहे। स्वरूपानंदांनी जे जे करावं म्हणून सांगितलेलं आहे ते सगळं आपण थोड्या वेळात करून पाहणार आहोत। ही आनुषंगिक साधना करत असताना नेहमी मी सांगतो की ही सूचना देऊन केली जाणारी साधना असं याचं स्वरूप नाहीये। मात्र समूहामध्ये जर करायची असेल तर त्याच्यासाठी थोडंसं बोलावं लागतं म्हणून मी बोलतो आहे. आपल्या संप्रदायात आणि एकूण परमार्थामध्ये सूचना देऊन डोळे मिटून सूचना देऊन साधना करून घेणं असा फारसा प्रकार नाहीये. तरी देखील सर्वजण एकाच दिशेने जाण्यासाठी म्हणून आणि स्वरूपानंदांनी जे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात जे करायला सांगितलंय ते आपलं आपल्याला आठवून करणं हे जरा कठीण असल्यामुळं आपण केवळ असं करणार आहोत. या पत्राची जी कडवी आहे ती कडवी पण साधनेच्या अंगानी मी थोडा क्रम ही पुढं मागं करून आपल्याकडून ही साधना करून घेणार आहे. जसं सुरुवातीला घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप. आपण डोळे मिटून घेतल्यानंतर प्रथम देहादी प्रपंच माईक कसा आहे मायामय कसा आहे असं चिंतन करणार आहोत आणि आत्मरूप कसं सत्य नित्य आणि शाश्वत असं आहे याचं थोडा वेळ चिंतन करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी जे म्हटलंय की नित्य नेमे सिद्ध स्मरण म्हणून आपण सिद्ध स्मरण देखील करणार आहोत. सिद्ध स्मरण झाल्यावर मग नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत अशी ध्यानाची प्रक्रिया असल्यामुळं मग मी तुम्हाला सोहमचे श्वास घ्यायला सांगेन आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगेन. प्रत्यक्ष सोहम ध्यान हे करावे भावे सोहम ध्यान असं चौथ्या कडव्यामध्ये स्वरूपानंद म्हणतात तर त्या प्रकारे आपण जाणार आहोत. ध्यानाच्या प्रक्रियेला अनुसरून असा किंचित बदल याच्यामध्ये निश्चित केलेला आहे. ध्यानामध्ये जे साक्षीत्व आहे तर ते साक्षीत्वे साहोनी सुख दुःखास करावा अभ्यास नित्य नेमे अशा प्रकारे ध्यान आणि ध्यानातलं साक्षीत्व आणि त्याच्यानंतर आत्माच मी अशा प्रकारचा प्रत्यय आणि त्या प्रत्ययाच्या पाठोपाठ भगवंत निष्ठा असणाऱ्या भक्तांना जवळ घेतो. निज भक्ता घेवो नि जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी अशा प्रकारे ही साधना पुढे जाईल. आपण सर्वजण डोळे मिटून बसलेले आहोत. शांत स्थिर बसणं हा देखील अभ्यास आहे. खुर्चीत बसलेले आहात पण ताठ बसलेले आहात. आपलं जे आसन आहे ते आसन एकदा नीट तपासून पहा. कुठेही ताण घेऊ नका. आपल्याला देह कसा नश्वर आहे बदलत जाणार आहे आणि प्रपंच देखील कसा बदलत जाणार आहे नश्वर आहे याचं चिंतन करायचं आहे. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखडी तव हे सरे या देहाची हे दशा. बाल्य जर आठवलं आपल्याला आपलं बाल्य तारुण्य आठवलं आठवा मध्यम वय वृद्धाप्य आणि मृत्यू अशा क्रमाने आपला प्रवास अस्थिर असा संसार या सर्वाचं स्मरण आणि तो कसा मिथ्या आहे आणि देह कसा जाणार आहे दोन मिनिटं आपल्याला जसं शक्य असेल तसं यासंबंधी तीव्र चिंतन आपण करू. मी काही बोलणार नाही. देहादी माईक प्रपंचामध्ये आपल्या मृत्यूपर्यंत मात्र तुम्ही जा. कारण देह एके दिवशी पडणार आहे. इतक्या तीव्रतेने मृत्यूचं देखील स्मरण करा की या क्षणाला जणू तुम्ही मृत्यूच्या स्वाधीन झालात. प्रपंचाची सगळी कटकट संपली. देहाचा सगळा त्रास संपला. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढींची नवमी 1856 शकाब्दो मृत्यू पावलो आम्ही. स्वरूपानंद म्हणतात तुमच्या ठिकाणी ज्याला मृत्यू झाला हे तीव्रतेने समजलं तो मात्र मृत्यूनंतर देखील जाणीव रूपाने शिल्लक राहतोच. तो सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप असा आत्मा आहे. चिंतन करा. देह अनित्य जाणारा पण देह गेल्यावर देखील उरणारा तो नित्य. शाश्वत आत्मा सत् चित आनंद स्वरूप ते आपलं खरं स्वरूप. या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पक्क राहून हे आत्मभान ज्यांच्या कृपेनी आपल्याला प्राप्त झालं, ज्यांच्या उपदेशानी आपल्याला प्राप्त झालं, अशा सद्गुरूंचं आपण स्मरण करायचं आहे. नित्य नेमे सिद्ध स्मरण, याच्यात आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ इथपासून ते ज्ञानदेव, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, आपल्या सद्गुरूंची प्रेमळ, प्रशांत मुद्रा आपण आठवू. आणि त्यांनी केलेला उपदेश आपण आठवू. तो उपदेश म्हणजे ते परमात्म तत्वच तू आहेस. तत्वम आपण त्यांना प्रतिसाद देऊ. सोहम ते परमात्म तत्वच मी. सहा ते म्हणतील की सर्वत्र तू ज्याला सोहम म्हणताना अहम म्हणतोस त्याच्या सकट सर्वत्र तोच आहे. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत अनुग्रहाच्या वेळेला सांगितले तसे 5-6 सोहमचे श्वास अतिशय शांतपणाने घ्यायचे, दीर्घ मध्यमेतून. सोहम भावानी सोहमचे श्वास घ्यायचे. नाभीपासून ब्रह्मरंध्रापाशी सहज चाललेला सोहम ध्वनी त्याच्याकडे चित्त ठेवून सोहम भावनेशी तदाकार होऊन राहायचा आहे, श्वास घ्यायचे आहेत. सोहम भावनेमुळे सुषुम्नेतून घेतलेल्या दीर्घ श्वासामुळे बोधासहित आपलं मन पुरेसं शांत झाल्यानंतर हे सोहमचे दीर्घ श्वास घेणं आपण थांबवायचं आहे. आता श्वास नैसर्गिक रीतीने चालेल आणि तुम्ही मात्र चिदाकाशामध्ये आहात. चिदाकाश म्हणजे आज्ञाचक्राच्या माग असणारा टाळूपर्यंतचा मस्तकाचा ऊर्ध्व प्रदेश आतला भाग त्या ठिकाणी तुम्ही आहात. शाश्वत अविनाशी जाणीवरूप शांत स्वरूप विचाररहित विचार उठू देऊ नका. सावध रहा. कुठलाच विचार उठू न देण्याचा निर्धार चिदाकाशात अस्तित्व भावनेनी अविनाशी शांत स्वरूपात आत्मस्थित होऊन थांबणं. बाकीचं सगळं शरीर विसरलात तरी चालेल. सावध रहा. एक क्षण बेसावध राहिलात तरी विचारात सापडाल. कोणाकोणाला कदाचित विचारांना उठू न देणं जर कठीण जात असेल तर उठलेल्या विचाराला साक्षित्वाच्या अभ्यासाने साक्षित्वाच्या वृत्तीने सोडून द्या. त्या विचाराच्या बाबत तटस्थ रहा, त्याचा त्याग करा. विचार आज्ञाचक्रापाशी उठला आणि आपण मस्तकाच्या आत आहोत. ब्रह्मभावनेनी पण विचार उठल्यामुळे साक्षी. समोर उठलेल्या विचाराला सोडून द्या. आणि असं प्रत्येक विचाराच्या बाबत करत राहा. समोर उठलेल्या वृत्तीचा साक्षीत्वाने त्याग केल्यानंतर काही काळ वृत्तीरहित शून्यावस्था तुमच्या लक्षात येईल. त्या शून्यावस्थेचा देखील साक्षी होऊन राहा. प्रपंच, उद्योग, व्यवसाय, मित्रमंडळी, आप्तस्वकीय, पैसा, घरदार, उठणारा प्रत्येक विचार सोडून द्या. आत्मा द्रष्टा दृश्य गगन पाहणारे तुम्ही आत्मस्वरूप समोर वृत्ती त्यागानंतर निर्माण झालेली वृत्तीरहित शून्य स्थिती यावीण काही नुरावे भान चिदाकाशात आत्मस्वरूपाने असणारे तुम्ही द्रष्टा दृश्य विचारशून्य स्थिती गगन याविण काही नुरावे भान देह मन बुद्धीच्या निरपेक्ष असणारे तुम्ही आत्मा चिदाकाशामध्ये द्रष्टा दृश्य गगन म्हणजे वृत्ती शून्यता याविण काही नुरावे भान अशा वेळेला गगनाचाही साक्षी असणारा द्रष्टा असणारा शुद्ध स्वरूप अस्तित्व मात्र जो शुद्ध मी त्याला आत्मभान निर्माण होतं तो आत्म्याच्या स्वरूपस्थितीमध्ये स्थित होतो शुद्ध चैतन्यमय केवळ अस्तित्व दशा शांत सुख स्वरूप चक्षु निज बुबुळ देखडे जिभे आपुली चवी चाखणे तैसे आहे निरीक्षणे येथींचे पै डोळ्याला पाहण्याची शक्ती दिसते आहे आत्मचैतन्य असं जणू इथलं पाहणं आहे. अशा वेळेला आत्माच मी अशा प्रकारचा दृढ निश्चय होतो हे प्रत्ययाला येणारं रूप हे आपलं खरं स्वरूप. या स्थितीला आत्मा परमात्मा परब्रह्म देव विवेकानंद स्वरूपानंद आत्मानंद असं म्हणण्याचा प्रघात आहे. या स्थितीतून आत्मबोध न सोडता आपण किंचित खाली यायचं आहे. आपल्याला परत आपले सद्गुरु दिसायला लागू देत. जे निज भक्ता घेवो निजवळी कृपा कटाक्षे कुरवाळी असं करत आहेत. आपल्या सद्गुरूंच्या सन्निध आपण आहोत आणि ते त्यांच्या कृपारूपी दृष्टीने जणू आपल्याला कुरवाळत आहेत. आणि सद्गुरूंच्या या कृपादृष्टीने आपण परत एकदा आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊ. परत एक मिनिट भर ध्यानाच्या प्रगाढ स्थितीत जाऊ. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम 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 ज्ञानो आपण सावकाश आपले दोन हात एकमेकांवर किंचित घासत आपल्या चेहऱ्याला डोळ्याला हाताचा स्पर्श करत हरी हरी डोळे उघडायला हरकत नाही. स्वरूपानंदांच्या ज्या पत्रावरून आपण ही साधना केली ते पत्र मी परत एकदा वाचतो आणि मग आपली ही आनुषंगिक साधना समाप्त होईल. नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊनी चित्त रहावे निवांत घडी 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 करावा विवेक देहादी प्रपंच माईक सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची मी हा निदिध्यास साक्षित्वे साहोनी सुख दुःखास करावा अभ्यास नित्यनेमे सिद्ध स्मरण करावे भावे सोहम ध्यान चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करो न असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठा पूर्ण तो संकटी सत्वर धावो न देई संरक्षण निज भक्ता घेवो निजवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथींचा तेथे नेवो निघाली आनंद मेळी स्वरूपाचा. हरी हरी बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. है जय जय रघुवीर हरि 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 स्वामी जय नारायण हरि 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 स्वामी जय. Yeah.